दत्रच वार निघाल हे गाव सार भैरवनाथाच्या पायाशी जमली समजील कर हे सुटलं दत्रच वार निघाल हे गाव सार भैरवनाथाच्या पायाशी जमली समजील कर रंगला कुस्तीचा फड पायबी होतो या जड ह्या लाल मातीत होत या चलन अवघड उधळ दे गुलाल वाजू दे संबळ 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 पोरींचे वर्दळ ना कुणाचा कुणाला मेळ वदत गजत चालल या तुपालखीचा खेळ ओरा पोरींची वर्दळ ना कुणाचा कुणाला मेळ वाजत गाजत चालल या झोपालखीचा खेळ इस आलय माथ्यावर खांद्यावरी पेलल या भार अद्भुत तुझा महिमा देवा येतो मी शरण उधळ दे गुलाल वाजू दे संबळ 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 गुरव घालतो या कारण देवाचा लावून कौल हकेला धावून येणारा म्हणतो या मी येतो ज गुरव घालतो या कारण देवाचा लावून कौल हकेला धावून येणारा म्हणतो या मी येतो य बळ एकवटून अंगात घडी आला या रे रंगात शेतात तो धावतो या हाती ठेवून नांगर उधळ दे गुलाल वाजू दे संबळ 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 उधळ दे